आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. पहिल्या टप्प्यात काल महाराष्ट्रातल्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली चिमूर नागपूर आणि रामटेक या पाच मतदारसंघांसाठी अंदाजे सरासरी 61.87% मतदान झालं. गडचिरोली चिमूर मतदारसंघात सर्वाधिक 70.38% मतदानाची नोंद झाली तर नागपूर मतदारसंघात 54.46% मतदान झालं. या सर्वच मतदारसंघांमध्ये 2019च्या तुलनेत मतदानात घसरण झाल्याचं दिसलं. 2019मध्ये गडचिरोली चिमूर मतदारसंघात 72.33% तर नागपूर मतदारसंघात 54.46% मतदान झालं होतं. भंडारा गोंदिया मतदारसंघात यंदा 64.72%, चंद्रपूरमध्ये 63.7% तर रामटेक मतदारसंघात 59.58% मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर राजू पारवे श्यामकुमार बर्वे सुनील मेंढे प्रशांत पडोळे अशोक नेते नामदेव किरसान या प्रमुख नेत्यांसह एकूण 97 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या सर्व अर्जांची आज छाननी होईल तर अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असेल. तिसऱ्या टप्प्यात राज्यात रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या 11 मतदारसंघांसाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. भारतातल्या मजबूत लोकशाहीकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून लोकशाहीत मतदान ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे देशात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नांदेड इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात दलित गरीब यांच्याकडे दुर्लक्षच केल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या 5 वर्षात देशात विकास घडवून आणण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. यानंतर त्यांनी परभणी इथंही प्रचारसभा घेतली. गेल्या दशकात झालेल्या समावेशक विकासानुसार सबका साथ सबका विकास सार्थ ठरवण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला मत द्यावं असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केलं. पवार यांनी आज महाविकास आघाडीचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना मतदारसंघातील उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत सर्वत्रच बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहेत. पेट्रोल गॅसच्या किमती वाढल्या आहेत. याचा विचार करून मत द्यावं असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. ही निवडणूक सुनेची आणि मुलीची नाही तेव्हा मतदारांनी भावनिक होऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. देशात इंडिया आघाडीला 300 अधिक जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. पक्षांतर्गत वादामुळे शरद पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याला प्रधानमंत्री पदाची संधी मिळाली नाही. मात्र जी संधी त्यांना मिळाली नाही ती उद्धव ठाकरे यांना मिळाली तर स्वागतच करायला हवं असं ते म्हणाले. बहुजन वंचित आघाडीचे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारासाठी काल बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं बहुजन वंचित आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. वंचितच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या आज बीड इथं बातमीदारांशी बोलत होत्या. मात्र आपण शिवसंग्रामची भूमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जनतेचा स्वाभिमान जपावा म्हणून लोकसभा लढवावी अशी मागणी होती त्यामुळेच आपण शासकीय नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली होती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबईत गोरेगावातल्या पी दक्षिण वॉर्डात विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट इथल्या काही भागात जलवाहिन्या बदलण्याचं काम हाती घेतल्यानं 23 ते 24 एप्रिलला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेनं कळवलं आहे. 23 एप्रिलला सकाळी 10 वाजल्यापासून 24 एप्रिलला सकाळी 10 वाजेपर्यंत पी दक्षिण पी पूर्व आणि आर दक्षिण वॉर्डांचा पाणीपुरवठा बंद राहील असं पालिकेनं कळवलं आहे. राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.